नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभाते तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेच्या गोयच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचाराखातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची 3 मे म्हापशांत प्रचारसभा जावपाची आसा अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे हांणी दिल्या. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी गोंयात येवन प्रचार करपाक सुरुवात केल्या. भाजपाच्या केंद्रीय फुडारपणाखाला गोयच्या प्रचाराखातीर 40 स्टार प्रचारकांची वळेरी जाहीर केल्या. तातूंतल्या थळाव्या स्टार प्रचारकांनी राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी बसका घेवपाक सुरुवात केल्या. फुडें केंद्रीय पांवड्यावेले खुपशे फुडारी गोंयात येवन बसका घेवन दोनूय उमेदवारांचो प्रचार करतले अशें तानावडे हांणी सांगले. ताळगांव पंचायतीचेर परतून एक फावट मंत्री बाबूश मोन्सेरात हांचो पॅनल जैतिवंत जाल्लो. हे पंचायतीत पॅनलाचे 11 उमेदवार वेचून आयल्यात. हे पंचायतीच्या 11 मधल्या 4 प्रभागातले उमेदवार पयलींच बिनविरोध वेचून आयिल्ले जाल्यार 7 प्रभागां खातीर आयतारा 68.89% मतदान जाले. काल सकाळी मतमेजणी जाली. प्रभाग 1, 6, 10 आणि 11 मधले उमेदवार पयलींच बिनविरोध वेचून आयिल्ले. उरिल्ल्या 7 प्रभागात वट्ट 14 उमेदवार आशिल्ले. हे खेपे ताळगांव पंचायत वेंचणुकेंत मंत्री बाबूश मोन्सेरात हांच्या पॅनला आड इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकठांय येवन उमेदवार घाल्ले. बाबूश पॅनलाचे उमेदवार सिद्धी केरकर प्रभाग 1, एस्ट्रेला डिसोजा प्रभाग 6, सागर बांदेकार प्रभाग 10 आणि प्रभाग 11 सिडनी पॉल वरेटो हे बिनविरोध वेचून आयिल्ले. सविस्तर निकाल असो. प्रभाग 1 सिद्धी केरकर बिनविरोध, प्रभाग 2 आग्नेल डिकुन्ना, प्रभाग 3 हेलिना परेरा, प्रभाग 4 रतिका गावस, प्रभाग 5 उशांत काणकोणकर, प्रभाग 6 एस्ट्रेला डिसोजा बिनविरोध, प्रभाग 7 जानू रुडारियो, प्रभाग 8 मारिया जॉर्ज फर्नांडीस, प्रभाग 9 संजना संदीप दिवकार, प्रभाग 10 सागर बांदेकार बिनविरोध, प्रभाग 11 सिडनी पॉल बारेटो बिनविरोध हे जैतिवंत जाल्यात. राज्यात 7 मेक जावपी लोकसभा वेंचणुके खातीर निश्चित केल्ल्या 1725 मतदान केंद्रांपैकी 216 खासा केंद्रां म्हण घोषित केल्यात. तातूंत माडेल, पिंक, हरीत आणि दिव्यांग मतदान केंद्रांचो आसपाव आसा. ह्या मतदान केंद्रात तांच्या नावाप्रमाण बदल केला. पिंक केंद्राचेर बायला तर दिव्यांग केंद्राचे दिव्यांग वेंचणूक कर्मचारी असतले अशी माहिती वेंचणूक आयोग कर्मचाऱ्यांनी दिल्या. राज्यात 1725 मतदान केंद्रांपैकी 863 उत्तर गोयात तर 862 मतदान केंद्रां दक्षिण गोयात आसात. पिंक मतदान केंद्रात गुलाबी रंगाचो वापर करता तर हरीत केंद्रात 5वा रंग वापरता आणि झाडा फुलांनी सजयता. राज्यात 88 मॉडेल मतदान केंद्र वेचल्यात. तातूंतली 43 उत्तर गोयात तर 45 दक्षिण गोयात आसात. प्रत्येक मतदान केंद्रात 1 अशी 40 पिंक केंद्रां पिंक मतदान केंद्रां आसात तर ग्रीन मतदान केंद्रां वट्ट 80 आसात. 85 वर्सां परस चड पिराय आशिल्ल्या मतदारांच्या घरा वचून मतदान करपाची प्रक्रिया काल सावन सुरू जाल्या. शारिरीकरित्या कमकुवत आशिल्ले तशेंच कोविड दुयेंतां खातीर आणि ज्येष्ठ नागरिकां खातीर ही प्रक्रिया लागू आसतली. 29 एप्रील ते 3 मे मेरेन ही मतदान प्रक्रिया राज्यात जातली. सकाळी 9 ते सांजे 5 मेरेन ह्या वेळार वेंचणूक अधिकारी ज्येष्ठ नागरिकांच्या घरा वचून ही मतदान प्रक्रिया करतले. ह्या पयली वेंचणूक आयोगान ह्या प्रक्रियेविशी पत्रकार परिषदे वेळार माहिती दिल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे दूत जावन मतदारांकडेन वचात आणि विकसित भारताचो संकल्प केल्ल्या नरेंद्र मोदी हांच्या यशा खातीर मतदारांचे आशीर्वाद घ्यात असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भाजपाच्या नावेलीतल्या कार्यकर्त्यांक केले. शांतीनगर आकेबाई शांगा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते उलयताले. ह्या वेळार नावेलीचे आमदार उल्लास सुयेकर, भाजपाचे राज्य सचिव आणि दक्षिण गोयचे सहप्रभारी सर्वानंद भगत, नावेली प्रभारी सुबोध गोवेकर आणि हेर मानेस्तानी पदाधिकारी हजर आशिल्ले. लोकसभा वेंचणुकेच्या नावेली मतदारसंघात सुरू आशिल्ल्या प्रचार कार्याचो नियाळ ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी घेतलो तशेंच कार्यकर्त्यांक फाव त्यो सुचोवण्यो दिल्यो. शैक्षणिक वर्षात 2024 खातीर बीएड प्रवेशा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 मे 2024 आसा आणि आता मेरेन बीएड प्रवेश परिक्षे खातीर वट्ट 100 अर्ज आयल्यात अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गावस हांणी दिल्या. गोय विद्यापीठाची प्रवेश परिक्षा आणि भरती परिक्षा उत्तीर्ण जाल्ल्या विद्यार्थ्यांकडे 1 मे म्हणसर अर्ज करपाक मेळटले. अर्ज ऑनलाईन करू येता हे खातीर goaadmission.samans.ac.in या संकेतथळार भेट दिवची अशें कळीत केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.